हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे, SMS द्वारे कळविता, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
ख्रिस्त हाच प्रभू कबूल करावे, ख्रिस्त हाच प्रभू कबूल करावे, प्रत्येक जीवेन गवे येशु नाम, प्रत्येक जीवेन गवे येशु नाम, ख्रिस्त हाच प्रभू कबूल करावे। येशु प्रेम रूप, येशु प्रेम रूप, येशु समचित, येशु समचित, येशु प्रेम रूप, येशु समचित, येशु करी प्रेमी पाप्यांचे हित, येशु करी प्रेमी पाप्यांचे हित,
येशु दराका
करावे। देवदास झाला, देवदास झाला, सेवा करायाला, सेवा करायाला, देवदास झाला, सेवा करायाला, लीनतेचा आत्मा सर्वव्यापी झाला, लीनतेचा आत्मा सर्वव्यापी झाला,
येशु सर्वश्रेष्ठ,
येशु सर्वश्रेष्ठ कबूल करावे, येशु सर्वश्रेष्ठ कबूल करावे, प्रत्येक जीवेन गवे येशु नाम, प्रत्येक जीवेन गवे येशु नाम, ख्रिस्त हाच प्रभु कबूल करावे, ख्रिस्त हाच प्रभु कबूल करावे, प्रत्येक जीवेन गवे येशु नाम, प्रत्येक जीवेन गवे येशु नाम, प्रत्येक जीवेन गवे येशु नाम, प्रत्येक जीवेन गवे येशु नाम।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम,
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आम्ही जगामध्ये जगत असताना अनेक व्यक्तींच्या सोबत आपला सामना होतो, आम्ही बघतो आणि बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की ही मनोवृत्ती कशी आहे माणसाची। वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव आपल्याला बघायला मिळतात, वेगवेगळ्या प्रकारची वृत्ती आम्हाला बघायला मिळतील, आणि जेव्हा आम्ही असे बंड पाहतो तर तेव्हा आम्हाला खरोखरच वाटतं की जगामध्ये शेवटचे दिवस सुरू झालेले आहे। हे तर झालं जगी गोष्टींच्या विषयी की ज्याविषयी आम्ही खूप खबरदारगी बाळगत असतो, परंतु आध्यात्मिक गोष्टींच्या विषयी काय? माणसाने कुठल्या प्रकारचे बंड केलेले आहेत, त्या बंडाचा परिणाम काय झालेला आहे आणि त्याचा स्रोत काय आहे, ह्या सर्वांची उत्तरे आज आपण बघणार आहोत। आणि म्हणूनच आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय 24-32 वचन, आणि आजचा संदेश आहे माणसाच्या बंडाचे परिणाम। चला तर श्रोते हो आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात। या उतार्यात देवाविरुद्ध माणसाने केलेल्या बंडाचे परिणाम आपण स्पष्ट नेमक्या भाषेत सांगितले आहेत। आज आमच्या मजकुरात वापरलेल्या 3 संज्ञांकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो। ते आहेत देवाने देखील त्यांना सोडून दिले, त्यानंतर देवाने त्यांना सोडून दिले आणि देवाने त्यांना दिले। ही वाक्य आपल्याला शिकवतात की देवाच्या सहनशीलतेच्या आणि सहनशीलतेला मर्यादा आहे। या श्लोकाचा अभ्यास केल्यावर हे उघड होईल की जेव्हा मनुष्य देवाचा त्याग करण्याचा निर्णय घेतो तेव्हा देव देखील मनुष्याचा त्याग करण्याचा निर्णय घेतो। हा एक मनस्वी विचार आहे। आपल्या आजूबाजूला लाखो लोक आहेत ज्यांना त्यांनी देवापेक्षा निवडलेल्या जीवनशैलीचा त्याग केला आहे। हे लोक आज कल्पना करता येणारे कोणतेही पाप करण्यास सक्षम आहेत। सत्य हे आहे की असे लोक आहेत जे आपल्या सर्वांना माहीत आहेत ते एक जीवन जगत आहेत, जे त्यांच्या छायेखाली अस्तित्वात आहेत, ते त्यांच्या देवाचा त्याग आणि त्यानंतरच्या त्यांच्या त्यागाचा परिणाम आहे। हे लक्षात घेऊन या गंभीर श्लोकाकडे पाहू आणि मनुष्याच्या विद्रोहाच्या परिणामाबद्दल थोडे अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। मनुष्याच्या पापी बंडाचा पदार्थ, पापी निवडीवर आधारित। मनुष्य देवावर पाप निवडतो कारण पाप त्याच्या स्वतःच्या हृदयात बांधलेले असते। मत्तयकृत शुभवर्तमानाचा 15 अध्याय आणि 15 वचन, 19 अध्याय आणि 20 वचन, आणि याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय आणि 14 वचन। नैसर्गिक माणूस नेहमी त्याच्या पापाची निवड देवाच्या इच्छेवर, देवाचे वचन आणि देवाच्या उद्देशावर करतो। मनुष्य एक पापी आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सांडलेल्या रक्ताची कोणतीही कमतरता दूर करू शकत नाही। लक्षात घ्या की माणूस जितका जास्त देवाच्या इच्छेपेक्षा स्वतःचा सन्मान करण्याचा प्रयत्न करतो तितका तो अधिक अनादर करणारा बनतो। जेव्हा तो जिवंत देवाशी असलेल्या नातेसंबंधासाठी पाप निवडतो तेव्हा त्याचा पापी स्वभाव आणखीन भ्रष्ट होतो। आणि म्हणूनच यासाठी उदाहरण आहे इफिसकरास पत्र याचा 4 अध्याय 22 वचन। भ्रष्ट, वर्तमान, निष्क्रिय, कृतज्ञ, शब्दशः भ्रष्ट मृत्यूचे अथवा पूर्वीचे स्वतःचे प्रतिनिधित्व करणारे संपूर्ण पात्र केवळ भ्रष्ट नाही तर अधिकाधिक भ्रष्ट होत आहे। वृद्ध माणसाच्या वर्तनातील प्रत्येक गुण अधम आहेत। कुजलेला कचरा किंवा प्रेतासारखा फुगलेला किंवा फुगवलेला, त्याची दुर्गंधी येते आणि त्याची विल्हेवाट लावावी लागती आणि कायमची विसरली जाते, ही नैसर्गिक माणसाचे सत्य आहे। पापी बदलावर आधारित। मनुष्य देवाच्या वचनानुसार आणि सांगितल्याच्या नुसार, म्हणजेच काय की विलापगीत 18 नुसार जगण्यास नकार देत असल्याने त्याने स्वतःचा फायदा शोधला। त्याचा परिणाम असा होतो की माणूस स्वतःच्या दैवतांचाही शोध लावतो। मुख्य देव सामान्यत स्वत असतो। देव या वर्तनाला खोट्यांच्या बदल्यात सत्याची देवाणघेवाण म्हणतात। माणूस जे जिवंत, उपयुक्त आणि जीवनावश्यक आहे, जे मृत, हानिकारक आणि व्यर्थ आहे, याचा व्यापार करतो। मनुष्य असे का करतो? कारण त्याला अजूनही उपासनेची तीव्र इच्छा आहे। तथापि त्याला एका देवाची गरज आहे जो त्याच्या पापी वर्तनाला क्षमा करेल। म्हणून तो स्वतःसाठी आणि त्याच्या शोधलेल्या देवांसाठी जगतो। मनुष्याच्या पापी बंडाचे प्रतीक, कारण मनुष्याने त्याचे पाप देवावर निवडले आहे। मनुष्याला नीच स्नेहाच्या स्वाधीन केले आहे। माणूस ज्या खोलवर बुडू शकतो तो तेथे दर्शविला आहे। या पुढील 2 श्लोकात अधर्माच्या खड्ड्याच्या पूर्ण तळाचे वर्णन करतात। येथे मूळ कल्पना अशी आहे की समाज जेव्हा देवाच्या मार्गावर आपला मार्ग निवडतात तेव्हा ते तेथे संपतात। संपूर्ण इतिहासात प्रत्येक मोठ्या समाजात असेच घडले आहे आणि आज आपण तेच बघणार आहोत। मनुष्याची आकर्षणे विदारक आहे। या श्लोकामध्ये प्रेषिताने समलैंगिकतेच्या पापाचे वर्णन केले आहे। होय, मी पाप म्हणालो, तो त्याचा उपयोग भ्रष्टतेच्या परिपूर्ण खोलीचे चित्रण करण्यासाठी करतो। हे पाप आणि इतर 1000 लोकांपैकी एकही का नाही, मला असे वाटते की समलैंगिकांना विषम लैंगिकांपेक्षा अधिक अश्लील वर्तन दिले जाते या वस्तुस्थितीवर उत्तर आहे. तरीही मला अजून समलैंगिक संबंधाचा विद्रोह घृणास्पद आणि पूर्णपणे पाप पूर्ण आणि भ्रष्ट वाटतो आणि मी चांगल्या सहवासात आहे हे देव देखील करतो. पाऊल आपल्याला 26व्या वचनामध्ये सांगतो की त्याच्या स्त्रिया देखील ह्या कपटी जीवनशैलीत सामील होत्या. येथे जोर दिला जातो की स्त्रिया सहसा कोणत्याही समाजात नैतिकतेच्या शेवटचा बुरुज असतात. पुरुषांना पाप विशेषतः लैंगिक पाप अधिक दिले जातात. स्त्रियापेक्षा अधिक पाऊल अशा लोकांचे वर्णन करत आहे ज्यांना पूर्णपणे पापी जीवनाचा त्याग केला आहे. मला खरोखरच दुःख वाटते ही वस्तुस्थिती आहे की आज काही मुख्य कथाकथित ख्रिश्चन संप्रदाय समलैंगिकांना स्वीकारते, नियुक्त करणे आणि त्यांच्याशी विवाह करणे या गंभीरपणे विचारत करीत आहे. काही गट हे सर्व समलैंगिकतेला पाप म्हणून बहिष्कृत आणि वर्गीकृत करण्यासाठी आहेत. अगदी वस्तुस्थिती देखील आहे. वादविवाद माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे. माणसाचे व्यसन सुटले आहे. जीवनशैली ही एक निवड आणि ती एक निवड आहे. स्वतःचा निर्णय घेऊन येते. जेव्हा देव एखाद्या माणसाला त्याच्या जीवनशैलीच्या निवडीवर अवलंबून असतो तेव्हा त्या मनुष्याला असे दिसून येते की त्याने त्याचे त्याच्या पापाबद्दलचे आकर्षण आणि व्यसन दिवसेंदिवस अधिकाधिक मजबूत होत जाईल. ते त्याच्या नीच स्नेहामुळे अक्षरशः मात करतात. जे वचनबद्ध असताना लाजीरवाणपणा आणत असे ते आता त्यांना अजिबात फेस करत नाहीत किंवा घाबरत नाहीत. पापी भ्रष्टतेच्या खोली पातळीपर्यंत बुडण्याचे द्वार उघडत आहे. हीच पापाची भरपाई आहे. देवाने सोडून दिलेल्या माणसाला त्याच्या पापात पूर्ण गुलाम होतो. जणू काही देव त्यांना सक्रियपणे रोखत होता आणि आता तो त्याचा हात काढून घेतो आणि त्यांना त्यांच्या पापासाठी आणि त्यांच्या अंतिम अंतापर्यंत पूर्णपणे फटका देतो. त्यांच्या निर्णयात पाहिले या टप्प्यावर मनुष्याचा देवाचा नकार पूर्ण झाला आहे. जसजसे ते त्यांच्या पापांना अधिक पूर्णपणे झोकून देतात तसतसे त्यांच्या मनात देवासाठी जागा कमी होते. अखेरीस या लोकांच्या जाळ्यात अडकलेल्या नीच स्नेहामुळे ते चित्रातून पूर्णपणे उखडला जातो आणि स्वतःच्या आविष्कारातील देवही कमी जास्त होत जातात. बंडखोरी करून इथपर्यंत आलेला माणूस स्वतःला स्वतःचा देव समजतो. त्याच्या भ्रष्टतेत दिसले. आम्हाला सांगितले जाते की देव त्यांना निंदनीय मनाच्या स्वाधीन करतो. ते एखाद्या गोष्टीचा संदर्भ देते जे चाचणीसाठी ठेवले गेले आहे. चाचणी अयशस्वी झाली आहे आणि नाकारले गेले आहे. हा शब्द धातूच्या शुद्धीकरणासाठी वापरला जात असे. कल्पना अशी आहे की पुरुषांना त्यांच्या जीवनात देव नको होता म्हणून तो त्यांना पूर्णपणे भ्रष्ट मनाच्या अधिकाराच्या स्वाधीन करतो. या टप्प्यावर ते कोणत्याही पापाची कल्पना करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. प्रेषित आम्हाला 23 पापांची यादी देतो. हे संभाव्य पापांची सर्वसमावेशक यादी नसून मनुष्य ज्या पापाची पूर्तता करण्यास सक्षम आहे त्याचे केवळ प्रतिनिधित्व आहे. बहुतेक स्वस्पष्टीकरणात्मक आहेत परंतु तरीही काही शब्दाबद्दल बोलणे आवश्यक आहे. पहिला आहे अधार्मिक आणि व्यभिचारची दुष्टता. त्यानंतर आहे लोभ, इतरांच्या गोष्टींची भूक, दुर्भावना, मत्सर, खून, वादविवाद, फसवणूक, द्वेष. त्यानंतर देवाचा द्वेष करणारे, गर्भ फुसारके मारणारे, वाईट गोष्टींचा शोध घेणारे, पालकांची अवज्ञा करणारे, समजून घेतल्याशिवाय निर्णय घेणारे, करार तोडणारे, नैसर्गिक प्रेमाशिवाय इतर गोष्टींवरती प्रेम करणारे, निर्दयी आणि असे बरेच काही आहेत. स्वतःचा आनंद आणि हक्क, इतरांचा आनंद आणि अधिकार नाही. हे आपण ज्या जगामध्ये राहतो त्याचे वर्णन आहे. त्यांच्या नशिबात दिसले. मनुष्याला त्यांच्या अंतकरणात माहिती असते की त्यांचे पाप कोठे नेईल. तथापि तो त्या सर्वांच्या म्हणजेच काय की तो त्याच्या स्वतःच्या विवेकाविरुद्ध पाप करण्याचा आणि त्याच्या पापी वृत्तीत पुढे जाण्याचा निर्णय घेतो. तो त्यांच्या सर्व शक्तीने त्याच्या पापाचा पाठलाग करतो आणि गोष्टी आणखीन वाईट करण्यासाठी तो इतरांना त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्यात प्रोत्साहित करून त्यांचे पापी वर्णन देतो. समाज जीवनशैली जगणाऱ्या सर्वांमध्येही ते आनंदी असतात. हे लोक एकमेकांना त्यांच्या पापासाठी प्रोत्साहन देतात आणि दोघेही नरकाच्या दिशेने झेपावतात. मला तुम्हाला अथवा मला तुमच्याबद्दल माहिती नाही, परंतु मला ही प्रतिमा त्रासदायक वाटते. हे एक कठोर परंतु सत्य वास्तव आहे. जे देवाला नाकारतात त्यांना शेवटी देव नाकारतो. जेव्हा ते त्याचा विवेक पाहतात, पहिले तिमथ्याचा 4:2 आणि 2 ते त्याच्या जीवनातील देवाच्या क्रियाकल्पांचे दरवाजे बंद करतात. जरी तो प्रेम दया कृपा आणि सहनशीलतेचा देव आहे, तरीही तो पवित्रता न्याय आणि क्रोधाचा देव आहे. त्याला नाकारण्याची किंमत मोजावी लागेल. ज्या व्यक्तीने आपल्या जीवनात देवाला नाकारले आहे त्याने अथवा त्याचे किती परिपूर्ण उदाहरण आहे. देवासोबतच्या नातेसंबंधाशिवाय दिशा आणि शांती मिळू न शकल्यामुळे तो आपल्या पापांचा पाठलाग करत तेही मरेपर्यंत आणि अनंत काळात प्रवेश करणार नाही तोपर्यंत ते उद्दिष्टपणे करत राहतो. जर तुम्ही त्या आकारात असाल तर मी तुम्हाला आज तारणासाठी येशूकडे येण्याचे आमंत्रण देतो. जर तुम्ही या आकारातील एखाद्याला ओळखत असाल तर मी तुम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन देतो. असे होऊ शकते की तुमचे तारण झाले आहे, परंतु या वचनांमध्ये नमूद केलेल्यांपैकी काही पापांना तुमच्या जीवनात प्रवेश दिला आहे. आपल्याला आताच ते हाताळण्याची आवश्यकता आहे. देवाचा संत, मी तुम्हाला प्रभूकडे येण्यासाठी आणि प्रभू येशू ख्रिस्तासोबत एक नवीन नूतनीकृत चालण्यासाठी आमंत्रित करतो. आज त्याची आठवण करूयात आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू आम्हाला सांगून दिलेला आहेस की बरं आणि वाईट, खरं आणि खोटं यामधला भेद तू आम्हाला समजून दिलेला आहे. तू आम्हाला दोन मार्ग दाखवलेले आहेत, एक रुंद आणि दुसरा पसरट. आम्ही कुठला निवडावात हे परमेश्वर पित्या आज आम्हाला तू शिकवत. आणि परमेश्वर पित्यात आम्ही काय करावत, काय नाही करावत, कुठल्या गोष्टी कराव्यात, कुठल्या गोष्टी आम्ही वर्ज कराव्यात, ह्या सर्वांची माहिती तू आम्हाला तू दे. कारण की आम्हाला तुझी गरज आहे. आणि इतरही जे आहेत जे मार्गापासून भटकलेले आहेत, जे अंधारामध्ये आहेत, जे प्रकाश शोधत आहेत परंतु त्यांना मिळत नाही, त्यांच्यासाठी परमेश्वर पित्या तू आम्हाला प्रकाश म्हणून घोषित केलेला आहे. तर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचावत, त्यांना देखील प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आणावत आणि त्यांच्या जीवनामध्ये देखील सुख शांती समाधान यावे, यासाठी सर्वतोपरी आमचा वापर तू कर. आणि तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेव. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन.
तुमचा घेऊया पापा संगे, पापा संगे, झुंज घेऊया पापा संगे, झुंज घेऊया पापा संगे, झुंज घेऊया पापा संगे. ओ झुंज घेऊन पापा संगे, झुंज घेऊन पापा संगे, विजयी जीवन मिळवू, विजयी जीवन मिळवू. पापमुक्तीचा मार्ग येशूचा, पापमुक्तीचा मार्ग येशूचा, सर्व जगाला कळव, सर्व जगाला कळव. पापाच्या दास्याचे बंधन तोडून फेकून देव, तोडून फेकून देव. मुक्त होनी येशू चरणी, मुक्त होनी येशू चरणी, अवघे जीवन वाहू, अवघे जीवन वाहू.
प्रभुयेशूच्या पावित्र्याने, प्रभुयेशूच्या पावित्र्याने, प्रभुयेशूच्या पावित्र्याने, ओ प्रभुयेशूच्या पावित्र्याने, प्रभुयेशूच्या पावित्र्याने मंगलमय जग घडवो, मंगलमय जग घडवो, पाप मुक्तीचा मार्ग येशूचा, पाप मुक्तीचा मार्ग येशूचा सर्व जगाला कळवो, सर्व जगाला कळवो, जगतावर विजय मिळविणे, या जगतावर विजय मिळविणे, कठीण कर्म जरी आहे, कठीण कर्म जरी आहे, देवापासून जन्म घेती ते, देवापासून जन्म घेती ते, सहज आहे शक्य त्या नाहे, जन्म न वातो येशूद्वारे, जन्म न वातो येशूद्वारे, जन्म न वातो येशूद्वारे, ओ जन्म न वातो येशूद्वारे, जन्म न वातो येशूद्वारे, विश्वासाने मिळवो, विश्वासाने मिळवो, पाप मुक्तीचा मार्ग येशूचा, पाप मुक्तीचा मार्ग येशूचा सर्व जगाला कळवो, सर्व जगाला कळवो, झुंज घेऊया पापा संगे, झुंज घेऊया पापा संगे, झुंज घेऊया पापा संगे, ओ झुंज घेऊन पापा संगे, झुंज घेऊनी पापा संगे, विजयी जीवन मिळवू, विजयी जीवन मिळवू, विजयी जीवन मिळवू, विजयी जीवन मिळवू,
जीवन तेजाचे कल्लोळ आले,
कल्लोळ आले, प प प द प द प स स नि नि द द प प प प द प द प स स नि नि द द प प सा, जीवन तेजाचे कल्लोळ आले, कल्लोळ आले, येशू उठला पहा, येशू उठला पहा, मृत्यु भय संपले, मृत्यु भय संपले, अंधार सत्ता संपूर्ण गेले, संपूर्ण गेली, रिकामी कबर ते जाने नाले, रिकामी कबर ते जाने नाले, बंधने पृथ्वीची तुटून गेली, बंधने पृथ्वीची तुटून गेली, स्वर्गीय मुक्ती प्रगट झाली, प्रगट झाली, सृष्टीला आनंद उदान आले, उदान आले, प प प ध प ध प स स नि नि ध ध प प, प प ध प ध प स स नि नि ध ध प प सा, जीवन तेजाचे कल्लोळ आले,
उठला पहा, येशू उठला पहा, मृत्यू भय संपले, मृत्यू भय संपले, सजा पापाची अंतिम मरण, सजा पापाची अंतिम मरण, सर्वांचे अपराध शिरी घेऊन, सर्वांचे अपराध शिरी घेऊन, मरून येशू दे जीवन, दे जीवन, अक्षय जीवन वरदान दिले, जीवन ते जाते कल्लोळ आले, कल्लोळ आले, येशू उठला पहा, येशू उठला पहा, मृत्यू भय संपले, मृत्यू भय संपले,
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या, ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.